का हो गुणी बुवा?
काय म्हणता गुणी बाबा?
पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे
या ठिकाणी. हा गोंधळ मांडलेला आहे.
33 कोटी देव बोलवले,
देव बोलवलेले आहे
आणि या गायीवर स्थापना केली,
स्थापना केली बरोबर आहे.
तेव्हा गुणी बुवा आज कथा कोणती गायाची
आम्हाला सांगायला पाहिजे गुणी बाबा?
सांगायला पाहिजे.
हो,
कथा गायाची आहे गणरायाची.
शाबास, गणपतीची कथा छान आहे. हो,
गणराय हे हिंदूचे सर्वात प्रिय असलेले दैवत आहे.
दैवत आहेत.
घरात कोणतेही कार्य असो,
हा
पूजा असो,
पूजा असो,
लग्न असो,
लग्न असो,
मुंज असो,
मुंज असो,
किंवा मंगल विधी असो,
मंगल विधी असो,
प्रथम आपण गणरायाची पूजा करतो.
करतो बरोबर आहे.
म्हणून आपण गणरायाला वंदन करून
करून
त्याचीच म्हणजे गणरायाची कथा गायची आहे.
गायची आहे बरोबर आहे.
ह्या गणपतीची कथा ऐकल्याने
ऐकल्याने
सर्व प्रकारची पापे नष्ट होतात.
होतात बरोबर आहे.
ह्या कलियुगात पापे फार वाढली आहेत.
वाढलेले आहेत.
या पापांचा नाश होण्यासाठी
होण्यासाठी
सर्वांनी या गणरायाची कथा ऐकली पाहिजे.
ऐकली पाहिजे बरोबर आहे.
या करिताच
हा
तुम्हाला आज मी गणरायाची कथा सांगणार आहे.
सांगा गुंधळी बाबा.
ह्या गणरायाचा म्हणजे आपला गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला,
कसा झाला बरं सांगायला पाहिजे आम्हाला.
जन्म गणरायाचा झाला या भूमीला. जन्म गणरायाचा झाला या भूमीला. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ठेवावे
कोणाला ठेवावे
असा तिला प्रश्न पडला. मग पार्वती मातेनं काय केलं,
काय केलं बरं?
अशा प्रमाणे भगवान श्री शंकर
शंकर
आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर
पर्वतावर
एका झोपडीत राहत असत.
राहत असत.
शिवशंकराला नेहमी
नेहमी
तपश्चर्येला किंवा युद्धाला जावे लागत असे.
जावे लागत असे.
त्यावेळी गजासूर
गजासूर
या राक्षसाने या पृथ्वीवर फारच मोठा धुमाकूळ घातला होता.
घातला होता.
कैलासपती शिवशंकर
शंकर
त्याच्याशी युद्ध करण्यासाठी घाईघाईने त्या पृथ्वीवर निघून गेले.
निघून गेले.
पार्वती देवी आपल्या झोपडीत एकटीच होती.
एकटीच होती.
श्री शंकराला आपलेशे करून घेण्यासाठी
घेण्यासाठी
पार्वतीनं खूप वर्ष तपश्चर्या केली.
तपश्चर्या केली.
त्यामुळे तिच्या अंगावर
अंगावर
खूप वर्षाचा मळ साचलेला होता.
साचलेला होता.
तिला आता आंघोळ करायची होती.
आंघोळ करायची होती.
परंतु भगवान श्री शंकर
शंकर
युद्धाला गेले होते.
गेले होते.
आंघोळीला आत गेल्यावर
गेल्यावर
झोपडीला राखण कोणाला ठेवावे,
कोणाला ठेवावे बरं
हा तिला विचार पडला.
पडला.
त्यावेळी तिने खडतर तपश्चर्या केल्यामुळं
केल्यामुळं
बऱ्याच वर्षाचा साचलेला आपला अंगचा मळ
मळ
काढला.
बरं
आणि त्याचे एक बालक तयार केले
केले
संजीवनी मंत्राने त्याला साजीवंत केले
साजीवंत केले
नंतर त्याला अनेक आशीर्वाद देऊन
देऊन
सामर्थ्य दिले
दिले
आणि दरवाजावर
दरवाजावर
रक्षण करण्यासाठी ठेवले
ठेवले
कोणालाही आत सोडू नको
सोडू नको
असे पार्वती मातेने त्याला बजावून सांगितले
सांगितले
इतक्यात भगवान श्री शंकर आले
आले
पुढे काय झालं
काय झालं बरं
तेव्हा शिव शंकर आले त्या वेळेला तेव्हा शिवशंकर आले त्या वेळेला शिरगजा सुराज होते त्रिशूळाला शिरगजा सुराज होते त्रिशूळाला राक्षसाशी लढून थकवाला राक्षसाशी लढून थकवाला विश्रांतीची गरज शंकराला विश्रांतीची गरज शंकराला घाईने झोपडीत लागे घुसायला घाईने झोपडीत लागे घुसायला त्याला बाळाने अटकावा केला त्याला बाळाने अटकावा केला राग त्याचा आला शंकराला राग त्याचा आला शंकराला शंकराने त्रिशूळ मारला बाळाला शंकराने त्रिशूळ मारला बाळाला उडविले शिर आभाळा अशा प्रमाणे
हा
पार्वती देवी आंघोळीला गेलेली आहे
गेलेली आहे
इतक्यात
हा
भगवान श्री शंकर तेथे आले
तेथे आले
हातातील त्रिशूळाच्या टोकाला
टोकाला
गजासुराचे शिर लटकत होते
लटकत होते
युद्धात विजय मिळाल्याचा आनंद
आनंद
त्या श्री शंकरला आला होता
आला होता
घाई घाईने त्या झोपडीत शिरू लागले
शिरू लागले
तोच त्या बाळाने
बाळाने
त्या श्री शंकराला अडविले
अडविले
आणि काय म्हणतोय
काय बरं
अहो जटाधारी महाराज
महाराज
ह्या झोपडीत जायचे नाही
जायचे नाही
मला इथं रक्षण करण्यासाठी ठेवलेले आहे
ठेवलेले आहे
देवाने त्याची पुष्कळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला
केला
परंतु त्या बाळाने काहीच ऐकले नाही
ऐकले नाही
भगवान श्री शंकर युद्ध करून आलेले होते
आलेले होते
त्यांना विश्रांतीची फार गरज होती
गरज होती
वाद घालण्यात काहीच अर्थ नाही
अर्थ नाही
असे त्यांना वाटले
वाटले
गजासुराची शिर खाली काढून ठेवून
ठेवून
त्यांनी त्या बाळावर त्रिशूळ फेकला
फेकला
बाळाचे शिर आकाशात उडाले
उडाले
आणि सात समुद्रापलीकडे जाऊन पडले
पडले
इतक्यात देवी पार्वती
पार्वती
आंघोळ आटकून बाहेर आली
बाहेर आली
आणि तिनं काय पाहिलं
काय पाहिलं बरं
शिर वाचून बाळाची कुडी पडलेली शिर वाचून बाळाची कुडी पडलेली तीन काळी तीन फोड ऐकून
ऐकून
आणि तिची केविलवाणी अवस्था पाहून
पाहून
प्रभू भगवान शंकर
शंकर
हे सुद्धा गहिवरले
गहिवरले
आणि भगवान शंकरांनी
शंकरांनी
काय केले
काय केले बरं
शिरगजा सुराचे त्यांनी आणलेले शिरगजा सुराचे त्यांनी आणले त्याचं नाव काय ठेवलं?
काय ठेवलं बरं?
पार्वतीने त्याला जवळ घेतले, गजानन नाव ठेवी अशा प्रमाणे देवी पार्वतीच्या हट्टामुळे श्री शंकराने गजासुराचे आणलेले शीर त्या बालकाच्या धडाला लावले
लावले
आणि त्याला जिवंत केले
केले.
त्यामुळे पार्वतीला आनंद झाला
आनंद झाला.
त्याला तिने पटकन उचलून घेतले
घेतले
आणि त्याचे गजमुख पाहून
पाहून
त्या बाळाचे नाव
नाव
तिने गजानन असे ठेवले
ठेवले.
पार्वतीला त्या अगोदर
अगोदर
स्कंद नावाचा मुलगा होता
मुलगा होता.
त्यालाच कार्तिक स्वामी असे म्हणतात
म्हणतात.
स्कंदाने गजानन
गजानन
हे जेव्हा खेळत होते
खेळत होते
तेव्हा पार्वतीला आणि शंकरला फार गंमत वाटे
गंमत वाटे
व त्यांची लीला
लीला
मोठ्या प्रेमाने बघत बसत
बघत बसत
असेच एकदा बसले असता
बसले असताना
श्री शंकर पार्वती
पार्वती
यांच्या मनात काय विचार आला
काय विचार आला बर.
दोन्ही मुले हे आपली आता आली लग्नाला म्हणून त्यांना बोलावून हा विचार सांगितला. हाताने पहिल्यांदा होईल कंद षडानन लगेच गेला पृथ्वी फेरीला. गणेश मात्र घरात आपल्या बसून राहिला. तेव्हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालून
घालून
तो पहिला येईल
येईल
त्याचा विवाह प्रथम होईल
होईल.
हा माता पित्याचा पण ऐकतात. कार्तिक स्वामी ताबोटो बाहेर पडले
बाहेर पडले.
गजानन मात्र तिथेच बसून राहिले
बसून राहिले.
आणि त्यांनी काय केले
काय केले बर.
आई बापाला गणेशाने पाटावर बसविले करुण पूजा प्रथम त्यांचे चरण वंदिले. अशा प्रमाणे शिव पार्वतीला
पार्वतीला
गणपती काय म्हणाला
काय म्हणाला बरे.
अहो आई बाबांनो
आई बाबांनो
मी तुम्हाला सात प्रदक्षिणा घातल्या
प्रदक्षिणा घातलेल्या आहे.
जो आई वडिलांना प्रदक्षिणा घालतो
प्रदक्षिणा घालतो
त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळते
मिळते
असे शास्त्रात सांगितले आहे
सांगितलेले आहे.
आई वडिलांना सोडून
सोडून
जो तीर्थयात्रेला जातो
जातो
त्याला आई वडिलांच्या हाती इतके पाप लागते
लागते.
आई वडिलांचे चरण कमल
कमल
हेच पुत्राचे महातीर्थ आहे
आहे.
गणेशाचा युक्तिवाद ऐकून
ऐकून
शिव पार्वती थक्क झाले
झाले.
त्यांनी प्रजापती राजाच्या सिद्धी आणि बुद्धी
बुद्धी
या दोन राजकन्या बरोबर
बरोबर
गजाननाचा विवाह करून दिला
करून दिला.
नंतर आलेल्या कार्तिक स्वामीला समजले
समजले
आणि तो वनात तपश्चर्या करण्यासाठी
करण्यासाठी
निघून गेलेला आहे
गेलेला आहे.
आणि शेवटपर्यंत तो कुमारच राहिला
राहिलेला आहे.
एकदा गजानन फिरण्यासाठी
फिरण्यासाठी
बाहेर गेलेला होता
गेलेला होता.
तो जेव्हा घरी परत आला
आला
तेव्हा त्याचे अंग
अंग
संपूर्ण शेंद्री झाले होते
झाले होते.
पार्वती मातेने याचे कारण विचारले
विचारले
तेव्हा गजाननने काय सांगितले
काय सांगितले बर.
सिंदूर राक्षस उन्मत्त झाला सिंदूर राक्षस उन्मत्त झाला देवाच्या पाठी लाग लागी
देवाच्या पाठी लाग लागी देवाच्या पाठी लाग लागी.
देवानी देवा विचारच केला देवानी देवा विचार हो केला शरण
शरण आले देवा
ती देव
देव
या दैत्यांना घाबरले
झाले
आणि या गणेशाला शरण आले
शरण आले
चिमुकला गणेश शरण मैदानाला चिमुकला गणेश शरण मैदानाला शिंदुराशी गेला लढण्याला
शिंदुराशी गेला
अशाप्रमाणे या
गणपती बाप्पान
सर्व शस्त्र घेऊन
घेऊन
आणि प्रचंड अशी गर्जना करून
करून
शिंदूर राक्षसाला
राक्षसाला
युद्धाचे आवाहन केले
आवाहन केले.
शिंदूर ही युद्धासाठी
युद्धासाठी
या गणपती बाप्पा समोर आला
आला
रणांगणात
रणांगणात
शिंदूर राक्षसाला गणरायाची
गणरायाची
लहानशी मूर्ती दिसली
दिसली
लहान बाळ दिसले
लहान बाळ दिसले.
त्यामुळे तो राक्षस धावत गेला
गेला
आणि गजानन बाळाला
बाळाला
आपल्या भाऊपाशात कवटाळले
कवटाळले.
तेवढ्यात गजानन बापाने
बापाने
विराट पर्वतासारखे
सारखे
रूप धारण केले
केले
आपल्या मुठीत
मुठीत
त्या दैत्याला धरून
धरून
त्या शिंदूर राक्षसाचा चेंदा मेंदा केला
केला.
गजाननाचे सारे अंग
अंग
शिंदुराच्या रक्ताने माखले
बरोबर आहे.
तेव्हापासून
पासून
गजाननाचे सारे अंग
अंग
शेंद्रासारखे लाल लाल झाले
झाले.
गणपती बाप्पा फार थकले होते
थकले होते.
तेव्हा त्यांना वाहनाची आवश्यकता होती
होती.
त्यांचे उंदीर हे वाहन
वाहन
कसे बनले
कसे बनले सांगा गुंदरी बाबा.
पराशर ऋषीच्या त्या हो आश्रमाला पराशर ऋषीच्या त्या हो आश्रमाला गजानन होता शिकण्याला
गजानन होता शिकण्याला गजानन होता शिकण्याला.
आश्रमाचा एक दिवशी प्रकार काय झाला आश्रमाचा एक दिवशी प्रकार काय झाला कुंदीर भला मोठा लागी
कुंदीर भला मोठा लागी कुंदीर भला मोठा लागी.
इकडून तिकडे शिराया लागला इकडून तिकडे पळाया लागला सापडे ना कुणाच्या हाताला की
सापडे ना कुणाच्या हाताला की सापडे ना कुणाच्या हाताला की.
म्हणून गणपतीने फासा एक टाकला म्हणून गणेशाने फासा एक टाकला युक्तीने त्याला पकडला की
युक्तीने त्याला पकडला की युक्तीने त्याला पकडला की.
अशा प्रकारे पराशर ऋषीच्या आश्रमात
आश्रमात
गणपती बाप्पा शिकत होता
शिकत होता.
एक दिवशी भला मोठा उंदीर
उंदीर
त्या आश्रमामध्ये शिरला
शिरला
ह्या बिळातून त्या बिळात घुसू लागला
घुसू लागला.
कपडे पुस्तके कुरतडण्याचा त्याचा उद्योग चालूच होता
चालत होता.
सर्व मुलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला
केला
परंतु तो उंदीर कुणाच्या हाती लागेना
लागेना.
मग गणपती बाप्पाने
बाप्पाने
असा एक फासा टाकला
टाकला
आणि त्या फासात उंदीर आपोआप पकडला
पकडला.
उंदीर घाबरला
घाबरला
हात धुळून गजानन महाराजांना शरण आला
शरण आला.
आणि गणपती बाप्पांना उंदराने काय हकीकत सांगितली
काय सांगितली बरं.
त्या इंद्राच्या दरबारा त्या इंद्राच्या दरबारा गंधर्व मी गाणारा गंधर्व मी गाणारा कंस म्हणती सारे मला मी करतो गायन कला गाय तेव्हा तो उंदीर
उंदीर
आपली पूर्व जन्माची कथा सांगू लागला
सांगू लागला।
मी पूर्वी इंद्राच्या दरबारात
दरबारात
गाणे म्हणणारा गंधर्व होतो
गंधर्व होतो।
एके दिवशी
हा
घाईचा निरोप आल्यामुळं
आल्यामुळं
इंद्र दरबारात जाता जाता
जाता जाता
वामदेव ऋषींना चुकून माझा पाय लागला
लागला।
त्यामुळे ऋषी फार रागावले
रागावले
आणि तुरु तुरु पळणारा उंदीर होऊन
उंदीर होऊन
या पृथ्वीवर पडशील
पडशील
असा मला त्यांनी श्राप दिला
श्राप दिला।
तू उंदीर होशील भला तू उंदीर होशील भला शाप मला ऋषींनी दिला शाप मला ऋषींनी दिला। ऐकून गणपती बोलला वाहन भेटले तू रे मला अशा प्रकारे त्या इंद्राच्या दरबारात
दरबारात
गाणाऱ्या कौच नावाच्या गंधर्वाने
गंधर्वाने
आपली करुण कहाणी गणपतीला सांगितली
सांगितली।
त्यामुळे गणपती बाप्पाला त्या उंदराची दया आली
दया आली।
गणपती बाप्पा त्यांना म्हणाले
काय म्हणाले बरं
झालेल्या गोष्टीला इलाज नाही
इलाज नाही।
आता यापुढे
यापुढे
तू माझे वाहन हो
वाहन हो
मी तुझ्या मऊ पाठीवर बसून
बसून
कोणत्याही ठिकाणी लवकर जाईन
जाईन।
गणपतीचे म्हणणे
म्हणणे
उंदराने मान्य केले
मान्य केले।
एकदा उंदरावर बसून गणपती बाप्पा फिरत फिरत असताना
असताना
एका अरण्यात गेले
गेले।
वाटेमध्ये रात्र झाली
रात्र झाली।
उंदीर जोर जोराने धावू लागला
धावू लागला।
इतक्यात काय झाले
काय झाले बरं
जाता जाता वाटेमध्ये सर्प आडवा आला उंदराला पाहता तू सापाने मोठा आवाज केला बसलेला गणपती बाप्पा भुईवर कोसळला आकाशातील चंद्र सेवा खूप हसू लागला गजाननाने चंद्राला मग शाप काय दिधला गजाननाने चंद्राला मग शाप काय दिधला चतुर्थी येईल त्या भाद्रपद महिन्याला गणेश चतुर्थी येईल त्या भाद्रपद महिन्याला बघणार नाही चंद्रा कुणी तुझ्या या तोंडाला बघणार नाही चंद्रा कुणी तुझ्या या तोंडाला अशा प्रमाणे उंदरावरून कोसळलेल्या
कोसळलेल्या
या गणपती बाप्पाला पाहून
पाहून
आकाशातील चंद्र
चंद्र
खोखो हसू लागला
खोखो हसू लागला।
गणपतीने आकाशात पाहिले
पाहिले
तेव्हा चंद्र आपणास हसत आहे
हसत आहे
हे त्यांनी ओळखले
ओळखले।
त्यामुळे गणपतीला चंद्राचा फार राग आला
राग आलेला आहे
आणि त्याने
त्याने
त्या चंद्राला श्राप दिला
श्राप दिला।
हे चंद्रा
चंद्रा
तुझे तोंड काळे होईल तुझ्याकडे कोणी पाहणार नाही
पाहणार नाही।
हा श्राप ऐकून
श्राप ऐकून
चंद्राला फार वाईट वाटले
वाईट वाटले।
मग तो चंद्र
चंद्र
गणपती बाप्पाला शरण आला
शरण आला
आणि उशाप देण्याबद्दल विनंती केली
विनंती केली
की भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी
दिवशी
तुझे तोंड कुणी पाहणार नाही
पाहणार नाही।
जो कुणी पाहिल
पाहिल
त्याच्यावर संकटे आणि आळी येईल
आळी येईल।
त्यामुळे
त्यामुळे
भाद्रपदाच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी
दिवशी
त्या चंद्राचे तोंड कुणी पाहत नाही
पाहत नाही।
गणपती बाप्पाने चंद्राला जरी शाप दिला होता
दिला होता
तरी चंद्र त्याला फार आवडत होता
आवडत होता।
अशा बऱ्याच वस्तू
वस्तू
गणेशाला प्रिय आहेत
आहेत।
त्यात सर्वात जास्त आवडणारी वस्तू म्हणजे
कोणची बरं
दुर्वा ही आहे
असं बरोबर आहे
आणि ती गणपती बाप्पाला एवढी का आवडते
का आवडते बरं।
या दुर्वाचं कारण फार मोठं आहे
मोठं आहे
सांगायला पाहिजे
सांगायला पाहिजे आम्हाला।
यमराजाच्या दरबारी यमराजाच्या दरबारी तिलोत्तमा एक सुंदरी तिलोत्तमा एक सुंदरी दररोज नाच असा करी मोहित सारे तिजवरी प्रिय पात त्याचा झाला त्या पुन्हा राक्षस जन्मला तेव्हा एकदा यमराजाच्या दरबारात तिलोत्तमा या नर्तकीचा नाच सुरू होता सौंदर्यवती तिलोत्तमा या नर्तकीचा नाच ऐन रंगात आला त्यावेळी यमराजा बेभान झालेला आहे त्यामुळे त्याचे वीर्य पतन झाले आणि त्यातून एक राक्षस जन्माला आला तो राक्षस कोण होता
सांगा गुणी बाबा
नाव त्याचे अनलासुर रूप त्याचे होते भेसुर तो उठला असा गर्जून पृथ्वीच गेली हादरून यमराजाच्या वीर्यापासून अनलासुर नावाचा राक्षस निर्माण झाला त्याने मोठ्याने गर्जना केली त्यामुळे सारी पृथ्वी हादरून गेली दोन्ही डोळ्यातून अग्नीच्या महाभयंकर ज्वाळा त्या राक्षसाच्या निघू लागल्या त्या अग्नीच्या ज्वालानी अखंड पृथ्वी जळू लागली सारे देव भीतीने पळू लागले अनलासुर पाठोपाठी धावू लागला तेव्हा देवाने या गणपतीचे नामस्मरण केले त्यावेळी त्या गणपती बापानं काय केले
सांगा गुणी बाबा
तेव्हा तिथे गजानन त्याला दिसला त्या दैत्याने सारी पृथ्वी जाळून टाकली तरी हा चिमुरडा जिवंत कसा म्हणून त्या दैत्याने त्या गजाननाला गिळण्यासाठी पुढे आला पण झाले उलटे झाले त्या छोट्या गणपती बाप्पाने अल्लासुर राक्षसाला गिळून टाकले पण त्यामुळे काय झालं
बरं
गिळताच अल्लासुराला अंगाचा दाह लई झाला दाह त्याचा कमी करण्याला देवानी उपाय योजिला चंद्राला माथी ठेवले भालचंद्र नाव लाभले विष्णूने कमल अर्पिले पद्मपाणी नाव वाहिले तेव्हा
बर
गजाननाच्या अंगाचा दह कमी करण्यासाठी देवानी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली तेव्हापासून गणपतीला भालचंद्र हे नाव पडले विष्णूने आपल्या हातातील पद्म म्हणजे कमळ गणपती बाप्पाला अर्पण केले त्यामुळे गणपतीला पद्म पाणी असे नाव दिले गेले एवढे करूनही गणपती बाप्पाच्या अंगाची आग कमी होईना तेव्हा आणखी कुणी काय केले
सांगा गुणी बाबा
सांगायला पाहिजे वरुण राजाने गजाननावर पाऊस पाडिला वरुण राजानं गजाननावर पाऊस पाडिला शंकराने आपल्या गळ्यातील नाग त्याला दिदला अशाप्रमाणे वरुण राजाने गणपती बाप्पावर जोरदार पावसाचा अभिषेक केला शंकराने गणपतीला आपल्या गळ्यातील नाग अर्पण केला तरीही गणपतीच्या अंगाची आग काही शांत झाली नाही मग हे
संकट
कसे नाहीसे झाले
बरं सांगा गुंदरी बाबा
88 सहस्र मुनीवर तेथे गोळा झाला अठ्या ऐंशी शस्त्र मुनीवर तिथे गोळा झाला, यशस्वी हा उपाय त्यांनी शेवटचा केला। प्रत्येकाने 21 ध्रुवाची जोडी हो केली, प्रत्येकाने 21 ध्रुवाची जोडी हो केली। गजाननाच्या ठेवली मस्तकी आग शांत झाली। गजाननाच्या ठेवली मस्तकी आग शांत झाली। ध्रुवाच्या त्या शीतलतेने बाळ शांत झाला। ध्रुवाचे हे महात्म कळले साऱ्या जगताला। अनेक उपाय करूनही गणपती बापाच्या देहाची आग शांत होईना
होईना,
तेव्हा 88,000 सहस्त्र ऋषी या मुनिवरांनी शेवटचा उपाय काय केला?
काय केला बरं?
प्रत्येकाने 21 ध्रुवाची जुडी केली
केली
आणि सगळ्यांनी त्या गजाननाच्या मस्तकावर ठेवली
ठेवली।
आता मात्र गणरायाच्या अंगाचा दाह एकदम कमी झाला
कमी झाला।
गजाननाच्या उदरात अनंत ब्रह्मांडे आहेत
आहेत,
त्याचा नाश होण्याची भीती या ध्रुवापासून कमी झाली
कमी झाली।
तेव्हा गणपती बाप्पा
बाप्पा
या ध्रुवाबद्दल काय म्हणतात?
काय म्हणतात बरं?
ध्रुवा वाहिल भक्तिभावाने जो कोणी मजला, ध्रुवा वाहिल भक्तिभावाने जो कोणी मजला, हजारो यज्ञ याग तीर्थाचे पुण्य मिळेल त्याला। हजारो यज्ञ याग तीर्थाचे पुण्य मिळेल त्याला। अशा प्रमाणे
बर
दुर्वाच्या नुसत्या स्पर्शाने
स्पर्शाने
गणरायाच्या अंगाचा दाह कमी झाला
झाला।
तेव्हापासून
हा
जो कोणी गणपतीला दुर्वा वाहतो
वाहतो
त्याला हजारो तीर्थ केल्याचे पुण्य मिळते
मिळते।
आता गणपती बाप्पाला
बाप्पाला
विघ्नेश्वर असे नाव कसे पडले
कसे पडले सांगा गुंधळी बाबा?
सांगायला पाहिजे
हो।
हेमवती नगरीला
नगरीला
अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता
करीत होता।
तो सत्ता आणि संपत्ती याचा लोभी होता
होता।
म्हणून त्याने इंद्राची गादी मिळवण्यासाठी
मिळवण्यासाठी
महायज्ञ सुरू केला
केला।
इंद्राला हे समजताच
समजताच
त्याने
बर
काळाला यज्ञ मोडण्यासाठी पाठविले
पाठविले।
तेव्हा काळाने आकराळ विकराळ रूप घेऊन
घेऊन
विघ्नासुर हे नाव धारण करून
करून
त्या यज्ञाचा नाश केला
नाश केला
आणि पृथ्वीवर धुमाकूळ घातला
घातला।
त्यामुळे देव सुद्धा भयभीत झाले
झाले।
सर्व देव गणपतीच्या आश्रयाला आले
आश्रयाला आले।
त्यामुळे गणरायानी
गणरायानी
विघ्नासुरा बरोबर
बरोबर
प्रचंड युद्ध केले
केले।
म्हणून विघ्नासुर जर्जर झाला
झाला
आणि गणरायाला शरण आला
शरण आला।
तेव्हा गणरायानी त्याला आज्ञा केली
केली
की कोणत्याही मंगल कार्यात
कार्यात
जर माझी पूजा आधी केली नाही
नाही
तर त्या कार्यात तू विघ्ने आणायची
आणायची
आणि त्या कार्याचा नाश करायचा।
शाबास।
तेव्हा विघ्नासुर म्हणाला
काय म्हणाला?
हे गणेशा
गणेशा
मी आपली अखंड आज्ञा पाळीन
पाळीन
पण माझे विघ्नासुर हे नाव आपण धारण करावे
धारण करावे।
तेव्हापासून गणरायानी
गणरायानी
विघ्नेश्वर हे नाव धारण केले
केले।
त्याचेच पुढे विघ्न हरता
हरता
असे नाव झाले
झाले।
आता गणपती बाप्पाला चिंतामणी हे नाव कसे पडले
कसे पडले सांगा गुंधळी बाबा?
कपिल मुनी जवळ चिंतामणी नावाचा मणी होता
होता।
त्या मण्यामुळे
मण्यामुळे
कपिल ऋषी हजारो लोकांना भोजन घालीत असे
घालीत असे।
तो चिंतामणी
चिंतामणी
गण या नावाच्या दैत्याने जबरदस्तीनं हिरावून घेतला होता
घेतला होता।
तेव्हा गणपती बाप्पानी
बाप्पानी
त्या दैत्याचा वध केला
वध केला।
आणि तो चिंतामणी
चिंतामणी
कपिल ऋषींना नेऊन दिला
दिला
परंतु कपिल मुनींनी
मुनींनी
तो मनी न स्वीकारता
स्वीकारता
गणपती बाप्पलाचा अर्पण केला
केला
आणि गणरायाला
हा
चिंतामणी हे नाव बहाल केले
बहाल केले.
पुढे गणरायाला मयुरेश्वर हे नाव कसे प्राप्त झाले
कसे झाले बरं सांगा गुंडी बाबा.
म्हणजे मोरेश्वर बर का
मोरेश्वर. वा वा छान नाव आहे.
एकदा सर्पाचे
सर्पाचे
आणि पक्ष्यांचे युद्ध झाले
झाले.
वासुकी या सर्पाने
सर्पाने
गरुड जटायू सारख्या शूर पक्ष्यांचा पराभव करून
करून
सर्वांना बंदी केले
बंदी केली.
तेव्हा एका अंड्यातून मयूर नावाचा एक प्रचंड पक्षी बाहेर आला
बाहेर आला.
त्याने सरळ गणपतीवर झडप घातली
घातली.
परंतु मयुराची आई विनता हिने गणरायाची प्रार्थना केली
केली
की हे गजानना
गजानना
माझ्या बालकाला अभय देऊन
देऊन
त्याच्या नावासह तुझ्या नावाचा उच्चार
उच्चार
लोकांनी करावा
करावा
असा वर दे
दे
आणि मोराला तुझे वाहन कर
कर.
तेव्हापासून गणरायाने
गणरायाने
मोरेश्वर हे नाव धारण करून
करून
मोराला आपले वाहन बनविले
बनविले.
पुढे हे वाहन
वाहन
त्याने कार्तिक स्वामींना देऊन टाकले
टाकले.
नंतर गणरायाला मंगल मूर्ती हे नाव कसे मिळाले
कशी मिळाले बरं.
आणि अंगारकी चतुर्थीचे महात्मा ऐका
सांगा गुंडी बाबा.
भारद्वाज ऋषी एका अरण्याला भारद्वाज ऋषी एका अरण्याला क्षिप्रा नदी मध्ये शिरले स्नानाला क्षिप्रा नदी मध्ये शिरले स्नानाला तिथं एक परी दिसली त्याला की
तिथं एक परी दिसली त्याला तिथं एक परी दिसली त्याला
बघताच त्यांचा वीर्यपात झाला बघताच त्यांचा वीर्यपात झाला ग्रहण पृथ्वीने केला पजराला ग्रहण पृथ्वीने केला पजराला त्यातून एक मुलगा जन्मला त्यातून एक मुलगा जन्मला जास्वंदीचा रंग त्या बाळाला
जास्वंदीचा रंग त्या बाळाला जास्वंदीचा रंग त्या बाळाला
निवून पृथ्वीनं ठेवला आश्रमाला निवून पृथ्वीनं ठेवला आश्रमाला भारद्वाजानी हा मंत्र शिकविला भारद्वाजानी हा मंत्र शिकविला नाव अंगारक ठेवलं त्याला की
नाव अंगारक ठेवलं त्याला नाव अंगारक ठेवलं त्याला
नर्मदेच्या काठी अंगारक गेला मातो अंगारक नावाचा मुलगा
मुलगा
जन्माला आल्यावर
जन्माला आल्यावर
मग
बर
तो तप करण्यासाठी कसा गेला
कसा गेला बर
नर्मदेच्या काठी अंगारक गेला हजार वर्ष मंत्र जप केला
हजार वर्ष मंत्र जप केला हजार वर्ष मंत्र जप केला.
अशा प्रमाणे
बर
भारद्वाज ऋषीनी
ऋषीनी
त्या बालकाचे नाव अंगारक असे ठेवले
ठेवले.
त्या अंगारक बालकाने
बालकाने
1000 वर्ष तपश्चर्या केली
तपश्चर्या केली.
तेव्हा मंगळवारी
मंगळवारी
संकष्टीच्या दिवशी
दिवशी
प्रत्यक्ष गणपती बापाने अंगारकाला दर्शन दिले
दिले
आणि संतुष्ट होऊन वर मागावयास सांगितले
सांगितले.
तेव्हा अंगारक म्हणाला
काय म्हणाला बर
हे श्री गणेशा
गणेशा
मला देवा सोबत अमृत प्राशन करण्यास मिळून माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध व्हावे
व्हावे.
तेव्हा गजानन काय म्हणाले
काय म्हणाले बरे
देवा सवे अमृत प्राशन करशील देवा सवे अमृत प्राशन करशील त्रिभुवनी प्रसिद्ध तू होशील त्रिभुवनी प्रसिद्ध तू होशील. मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी अंगारकी ठरेल जगती की
अंगारकी ठरेल जगती
अंगारकी ठरेल जगती. अशा प्रमाणे अंगारकाला
अंगारकाला
गणपती बापा म्हणाली
म्हणाले
तुला देवा सोबत अमृत प्राशन करावेस मिळेल
मिळेल
तुझे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध होईल
होईल
आणि तुझ्या या नावावरून लोक मला मंगल मूर्ती म्हणतील
म्हणतील बरोबर आहे
शिवाय तुझ्या अंगारक या नावावरून
नावावरून
मंगळवारी येणाऱ्या
येणाऱ्या
संकष्टला लोक अंगारकी चतुर्थी म्हणून म्हणतील
शाबास शाबास
या संकष्टीचे व्रत करणाऱ्याला
करणाऱ्याला
21 संकष्टी केल्याचे पुण्य लाभेल
लाभेल
अशा या अंगारकी चतुर्थीला
चतुर्थीला
फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे
झाले आहे
आणि या वेळेपासून
पासून
गणरायाला मंगल मूर्ती हे नाव मिळाले
मिळाले
गणरायाला 1000 नावे आहेत
आहेत
ह्या आद्य दैवताची
दैवताची
वाहने कोणती आहेत
कोणती आहे सांगा गुंदी बाबा
उंदीर
उंदीर
बैल शिव आणि मोर
मोर
आणि तसेच गरुड
गरुड
हे वाहने आहेत
वाहने आहेत
मोदक हे त्याचे आवडते खाद्य आहे
खाद्य आहे
दुर्वा केवडा शमीची पाने
पाने
तांबडी फुले गणरायाला फार आवडतात
आवडतात
तुळशी पत्र गणराया चतुर्थीच्या दिवशी स्वीकारतो
स्वीकारतो
इतर दिवशी गणेशाला तुळशी पत्र वाहू नये
वाहू नये
ह्या प्रिय गणरायाचा
गणरायाचा
सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी 1893 साली सुरू केला
सुरू केला
म्हणून आपण दरवर्षी गणरायाची स्थापना करून आशीर्वाद घेतो
घेतो
आणि गणपतीचे स्वागत करतो
स्वागत करतो
दरवर्षी गणेशाचे स्वागत करावे दरवर्षी गणेशाचे स्वागत करावे मनोभावे त्याला पूजावे
मनोभावे त्याला पूजावे
हरिंद्रनाथ पुष्पचरणी वाहावे छगन बंधुनी नित्य गावे